आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आगामी आर्थिक वर्षासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी रस्ते विकास पर्यटन आदी क्षेत्रांसाठी विविध योजनांची घोषणा. शेतकऱ्यांसाठी 2 लाखापर्यंत कर्जमाफी. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची मदत मिळणार. महाराष्ट्र अमृतकाळ रस्ते विकास योजना राबवणार. आकांक्षित जिल्हा आणि तालुका योजनेचा विस्तार. येत्या आर्थिक वर्षात राज्याची महसुली तूट 40,552 कोटी रुपये राहण्याचा अंदाज. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,097 अंकांची घसरण. आणि मुंबई ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यात येत्या 2 दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता. राज्याला 2047 पर्यंत विकसित करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सादर केला. यंदाचा अर्थसंकल्प हा आगामी वर्षाचा जमा खर्च नसून विकसित महाराष्ट्र 2047 कडे जाणाऱ्या प्रवासाचा महत्वाचा टप्पा असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी कृषी रस्ते विकास पर्यटन यासारख्या क्षेत्रासाठी त्यांनी आज विविध योजनांची घोषणा केली. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात जाहीर केली. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत लाभ सरकार देणार आहे. 2047 पर्यंत कृषी क्षेत्राचा GDP 55 अब्जवरून 500 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारनं ठेवलं आहे. कृषी क्षेत्रासाठीच्या विविध योजनांविषयी ते म्हणाले.
राज्याचा पोशिंदा बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून शेतीमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्याकरता 10 ते 15 पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करण्यात येईल. राज्यात 5 लक्ष हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणून सकस व पोषणयुक्त नैसर्गिक शेतीमाल उत्पादित करण्यासाठी आगामी 2 वर्षांमध्ये महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान या नवीन योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आम्ही मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना सुरू करत आहोत. संयुक्त राष्ट्र संघटनेने हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यानिमित्त महिला गोपालक कुक्कुटपालक आणि शेळीपालकांसाठी आम्ही विशेष प्रोत्साहनपर कार्यक्रम राबविणार आहोत.
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची घोषणाही त्यांनी या अर्थसंकल्पात केली. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचा समावेश करायचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या 3र्या टप्प्यात 23,000 किलोमीटर रस्ते केले जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज अर्थसंकल्पात सांगितलं. याशिवाय महाराष्ट्र अमृतकाळ रस्ते विकास योजनेची घोषणा त्यांनी केली. याअंतर्गत 6,000 किलोमीटरहून अधिक लांबीचे द्रुतगती मार्ग सुमारे 15,000 किलोमीटर लांबीचे राज्य आणि रस्ते मार्ग तसंच पर्यटन स्थळांना जोडणारे 4,000 किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते उभारणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद योजनेची घोषणाही त्यांनी केली. तसंच 1,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना काँक्रीटच्या रस्त्यांनी जोडण्याचा मानस त्यांनी जाहीर केला. आकांक्षित जिल्हा आणि तालुका योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यात हिंगोली जालना पालघर बीड धुळे आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश राज्य सरकारनं केला आहे. सध्या गडचिरोली नंदुरबार धाराशिव आणि वाशिम जिल्हे आहेत. या 10 जिल्ह्यातल्या 77 तालुक्यांसह इतर जिल्ह्यात मिळून 100 तालुक्यांवर सरकार विशेष लक्ष देणार आहे. येत्या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती घटकांसाठी 23,000 कोटी रुपयांहून अधिक तर आदिवासींसाठी 22,000 कोटींची तरतूद आहे. कातकरी कोलम माडिया तसंच पारधींसाठी विशेष पॅकेजद्वारे निधी राखीव ठेवण्याचा मानस राज्य सरकारनं व्यक्त केला आहे. 2026-27 हे सामाजिक समता आणि समरसता वर्ष असेल असं अर्थसंकल्पात म्हटलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि संत गाडगेबाबा यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विविध उपक्रमांची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज अर्थसंकल्पात केली.
आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत थोर समाज सुधारक ज्योतिराव फुले यांच्या जन्माला 11 एप्रिल 2027 रोजी 200 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने सन 2026-27 या वर्षात महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी एक समिती स्थापन करून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. संत गाडगेबाबा यांचे हे 150वे जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थळ कर्मभूमी व अंतिम श्रद्धास्थान या ठिकाणांना एकत्रित जोडून संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येईल. ग्रामीण भागाच्या सर्वसमावेशक विकासासाठी प्रमुख राज्यस्तरीय अभियाने एकत्रित करून संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी अभियान राबविण्यात येईल. तसेच संत गाडगेबाबा उन्नत ग्राम योजनेअंतर्गत 75 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध योजना सरकार जाहीर करणार आहे. तसंच अजित पवार यांचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज केली. त्यांच्या नावे गतिमान नागरिक सेवा पुरस्कार जाहीर करणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
नागपुरात महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य संस्था तर सातारा जिल्ह्यातल्या दरेगावात निसर्गोपचार केंद्र सुरू केलं जाणार आहे. मुंबईत वैदिक ज्ञान आणि संगीत परंपरेवर आधारित वेलनेस उत्कृष्टता केंद्र प्रस्तावित आहे. कर्करोग मधुमेह हृदयविकाराची तपासणी करण्यासाठी ग्रामीण भागात दरवर्षी तपासणी शिबिर राबवण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. प्रत्येक जिल्ह्यात एमएसएमई केंद्र स्थापन केलं जाणार असून एमएसएमई आणि सेवा क्षेत्रासाठी आयुक्तालयाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली. राज्यात नवं उपक्रम शहरांची उभारणी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. राज्यातल्या परदेशी पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी मुंबई सिंगापूर आणि दुबईत विशेष केंद्र स्थापन केली जाणार आहेत. दिव्यांगांसाठी राज्यात 36 कौशल्य आणि उद्योजकता विकास केंद्र स्थापन केली जाणार आहेत. याशिवाय स्टार्टअपसाठी महाराष्ट्र उद्योजकता महाफंड स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात आहे. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये राज्यातले अधिकाधिक खेळाडू पात्र व्हावे यासाठीच्या आणखी 4 उत्कृष्टता केंद्र सुरू केली जाणार आहेत. विभागीय स्तरावर 25 तर जिल्हास्तरावर 96 क्रीडा केंद्र विकसित करण्याचा संकल्प त्यांनी अर्थसंकल्पात व्यक्त केला. 7,69,467 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केला. गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प सुमारे 7,56 कोटी रुपयांचा होता. यंदाच्या अर्थसंकल्पात 6,16,000 कोटी रुपयांहून अधिक महसुली जमा आणि 6,56,000 अधिक महसुली खर्च अपेक्षित आहे. येत्या आर्थिक वर्षात राज्याची महसुली तूट 40,552 कोटी रुपये असेल तर राजकोषीय तूट 1.5 लाख कोटीच्या वर होईल असा सरकारचा अंदाज आहे. विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन अर्थसंकल्पात तरतूद करून सरकारनं पूर्ण केलं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ परिसरात वार्ताहर परिषदेत बोलताना केलं. प्रगतिशील शाश्वत सर्वसमावेशक आणि सुशासन या 4 स्तंभांवर आधारित आजचा अर्थसंकल्प असल्याचं ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही यावेळी उपस्थित होत्या. रस्ते मेट्रो जलमार्ग यांचं जाळं राज्यात उभारलं जात असून ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासाच्या दृष्टिकोनाचं प्रतिबिंब अर्थसंकल्पात दिसतं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. त्यांनी सांगितलं,
पायाभूत सुविधा लास्ट माइल कनेक्टिव्हिटी यामध्ये रस्ते त्याचबरोबर रेल्वे मेट्रो जलवाहतूक या सगळ्याच कनेक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे आणि प्रकल्पांवर पायाभूत सुविधांवर 21% भांडवली खर्चावर जास्तीचा खर्च या अर्थसंकल्पामध्ये आहे.
प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. शेती क्षेत्र पायाभूत सुविधा दिव्यांग विकास यासाठी भरीव तरतूद केली असून शेतकरी कष्टकरी महिला युवा यांच्या विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प ठरेल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक विकासाभिमुख आणि राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारा असल्याची प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता या अर्थसंकल्पात केली नसल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
एकूण जर का अर्थसंकल्प पाहिला तर 7-12 तर कोरा झालेला नाहीच आहे. लाडक्या बहिणींचं जे काय भरीव 2100 रुपये देणार होते त्याचा कुठे उल्लेख नाहीये. कॉन्ट्रॅक्टरसाठी मात्र ठोस योजना आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी अगदी डिटेलमध्ये त्याचा कुठून कुठे मार्ग किती होणार आहे, किती कोटींचा होणार आहे, या कॉन्ट्रॅक्टरसाठी ठोस योजना आहेत. शेतकऱ्यांसाठी आणि बाकी म्हणजे कामगार असतील, शेतकरी असतील, यांच्यासाठी मात्र हा फसवा अर्थसंकल्प आहे.
हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ शब्दांचा आणि आकड्याचा मारा करत जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे अशी टीका काँग्रेसचे विधानसभेतले नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका इस्रायल आणि इराण युद्धामुळे वाढलेला भूराजकीय तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा परिणाम आशियाई शेअर बाजारावर झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1097 अंकांची घसरण झाली आणि तो 78,919 अंकांवर बंद झाला. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात आज उष्ण आणि दवट हवामान राहील, तर तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी आर्थिक वर्षासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी, रस्ते विकास, पर्यटन आदी क्षेत्रांसाठी विविध योजनांची घोषणा. शेतकऱ्यांसाठी 2 लाखापर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची मदत मिळणार. महाराष्ट्र अमृतकाळ रस्ते विकास योजना राबवणार. आकांक्षित जिल्हा आणि तालुका योजनेचा विस्तार. येत्या आर्थिक वर्षात राज्याची महसुली तूट 40,552 कोटी रुपये राहण्याचा अंदाज. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1097 अंकांची घसरण आणि मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात येत्या 2 दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.